आपल्यासाठी एक शेवटची माहिती अशी सांगायची आहे की रघुनाथ मासेलकर पुरस्कार आपण आणखीन एका व्यक्तीला देऊ केला होता आणि तो म्हणजे रोहिणी गोडबोले, परंतु त्यांचं एक 3 आठवड्यापूर्वी निधन झाल्यामुळे आणि असा पुरस्कार आपण मरणोत्तर देत नसल्यामुळे तो आपण दिलेला नाही. पण त्यांची माहिती तुमच्या पुढे यावी कुठल्या व्यक्तीला आपण देणार होतो, तर कणभौतिकशास्त्रातील ज्येष्ठ संशोधिका प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांचे वयाच्या 72व्या वर्षी 25 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे येथे निधन झाले. प्राध्यापक गोडबोले यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1952 रोजी पुण्यात झाला. तसेच त्यांचे शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यात झाले. भौतिकशास्त्रातील MSc पदव्युत्तर पदवी IIT मुंबई येथून मिळाल्यावर अमेरिकेतील स्टोनी बुक विद्यापीठातून त्यांनी PhD मिळवली. त्यानंतर भारतात परतून त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन केले. तसेच मुंबई विद्यापीठातही त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत प्राध्यापक गोडबोले यांनी 1995 ते 2018 इतका दीर्घकाळ संशोधन आणि अध्यापन केले. त्यांनी मूलकणांबरोबर डार्क मॅटर, सुपर सिमेट्री या विषयातही संशोधन केले. त्यांचे 100 हून अधिक शोधनिबंध अनेक प्रख्यात आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले. त्यांनी 14 PhD विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले. जर्मनी येथे त्यांनी दीर्घ वास्तव्य केले. संसारसुद्धा थाटला पण त्यांचा मूळ शिक्षिकेचा पिंड काही गेला नाही. भारतात राहायचे, इथेच संशोधन करायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना तयार करायचे हा विचार सातत्याने त्या मांडायच्या. परदेशी गेल्या सुविधा मिळतील, पण परिस्थिती किती विषम असली तरी काम आपल्या देशातच करायचे यावर त्या नेहमी ठाम होत्या. याच दरम्यान त्यांनी कणभौतिकशास्त्र विषयावर अनेक पदरी संशोधन केले. त्यातूनच गोडबोले पाचेरी प्रारूप किंवा ड्रीस गोडबोले परिणाम असे त्यांचे विविध महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध झाले. या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांना जगन मान्यता मिळाली. त्या पलीकडे जाऊन प्राध्यापक गोडबोले यांनी जे उल्लेखनीय कार्य केले ते म्हणजे भारतीय तसेच जागतिक संशोधन क्षेत्रात मुलींना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविषयी जागृती करण्याचे. महिला संशोधकांना घर परिवार मुले सांभाळून आपले कार्य करता यावे यावर प्राध्यापक गोडबोले यांनी अनेक प्रकल्प राबवले आणि शासकीय धोरण मुलींसाठी पूरक असावे याचा पाठपुरावा केला. 100 हून अधिक भारतीय महिला संशोधकांचे योगदान अधोरेखित करण्याचे काम त्यांनी आपल्या लीलावतीज डॉटर्स या संग्रहाद्वारे सर्वांसमोर आणले. सत्येंद्रनाथ बोस पदक, पद्मश्री, IIT कानपूरची मानद डॉक्टरेट, फ्रेंच सरकारचा ऑर्डर ऑफ मेरिट इत्यादी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. अशा मानाच्या पुरस्काराने सन्मानित व्यक्तीबरोबर आपण आहोत याची कल्पना येणार नाही एवढ्या सहजपणे त्या सर्वात मिसळायच्या. मराठी विज्ञान परिषदेने त्यांना आपले मानद सदस्य देऊन गौरवले होते. विज्ञान प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थात त्यांना रुची होती. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा 2024 सालचा रघुनाथ मासेलकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या कार्याला समान संधी मिळायला हवी यासाठी संघर्ष करणाऱ्या अत्यंत तळमळीच्या शिक्षिका असणाऱ्या प्राध्यापक रोहिणी गोडबोले या होत्या. त्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि हा कार्यक्रम आता